ऐश्वर्य वापरला जातो, सद्गुणांच्या बाबतीत वापरला जातो, तेव्हा आपल्याला ते दुर्लभ आहे असं वाटायला लागतं. येथे चिंतन तर आपलं सतत चालू असतं. जे आपल्या शुद्ध स्वरूपाचे आविष्कार आहेत, त्या आविष्कारामध्ये चित्त ही एक गोष्ट आहे, तसं मन आहे, बुद्धी आहे, अंतःकरण आहे, तसंच चित्त आहे आणि अहंकार आहे. शुद्ध जाणीव स्वरूपाचे असे पाच प्रकारचे आविष्कार आपल्याला अनुभवाचे आहे. ज्या ठिकाणी कोणताही विचार येतो आणि जातो त्याच्यामध्ये स्थिरता नाही, भला येईल अथवा बुरा येईल, पुण्य संबंधाने येईल किंवा पाप संबंधाने येईल, नीती संबंधाने येईल किंवा अनिती संदर्भाने येईल, कोणत्याही प्रकाराने येईल, भोगाच्या संदर्भाने येईल अथवा कुठला दैवी विचार आपल्या ठिकाणी येईल, तो ज्या ठिकाणी येतो त्याला मन असं म्हणतात. याच्यापेक्षा मनाचं दुसरं काही सांगता येणार नाही. जसा ओपन कॅमेरा, त्याच्यामधून तो जर धरला तर श्रीरामचंद्रांची मूर्ती देखील दिसेल अथवा काहीही दिसेल, त्याच्या समोर आपण धरू ते दिसेल. तशीच एक बुद्धी आहे, ज्या ठिकाणी निश्चय होतो ती बुद्धी. आपण सत्संगाला जायचं हा निश्चय ज्या ठिकाणी होतो ते मनात होत नसून बुद्धीच्या ठिकाणी होतो, हे सर्व कार्यावरून समजायचं. एखादी जर व्यक्ती बोलायला लागली तर ती ज्या पद्धतीने बोलते त्यावरून त्याची बुद्धी देखील आपल्या लक्षात येते. बाकी काही असलं तरी नरसिंहराव जेव्हा बोलायचे आपण सर्वांनी जर आठवलं तर सखोल चिंतनात्मक बुद्धीच्या अंगाने असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. ते तसे बोलत असत, कोणतीही गोष्ट गांभीर्याने त्यांच्या चेहऱ्यावर तसं असू कधी कोणी पाहिलं नसावं, पण ते ज्या पद्धतीने आर्ग्युमेंट्स करत असत. आता अलीकडं अलीकडं देखील पार्लमेंटमध्ये त्यांचं जे भाषण झालं ते सर्वात उत्कृष्ट भाषण म्हणून त्याची नोंद केली गेली. अशा वेळेला बुद्धी ही प्रकर्षाने दिसते. म्हणजे हा देश सर्व लोकांचा असताना, इथं जन्माला येणारा मनुष्य जो आहे त्याचा हा देश असताना, कोणत्या तरी सरकार नावाखाली आपण जेव्हा त्याच्यामध्ये विभाजन करू पाहतो, त्यांनी ज्या पद्धतीने ते आर्ग्युमेंट उभं केलं ते इतकं दखल होतं की भले भले देखील त्याच्यासमोर विशेष बोलू शकले नाही. तर हे बुद्धीचं काम आहे. नंतर बोलता येईल, त्यावेळेला बोलता आलं नाही, त्यावेळेला त्यांचं भाषण हे श्रेष्ठ ठरलं. तर या ठिकाणी जी बुद्धी दिसून येते ती कार्यावरून दिसून येते. निश्चयात्मिका बुद्धी एके गुरुनंदन बहुशाखानी अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. व्यवसायात्मिका बुद्धी ही एकच असते, निश्चयात्मक बुद्धी ही एकच असते. शुद्ध झालेली जी बुद्धी आहे तिचा निर्णय एकच असतो. मग ती उपनिषदांची बुद्धी असो अथवा संतांची बुद्धी असो अथवा एखाद्या उत्तम साधकाची बुद्धी असो. जर रामकृष्णांना कोणी म्हणालं की तुम्ही आता हे जे बोलता तर ते अनुकमक उपनिषदामध्ये आहे, तर ते म्हणायचे की असं का कौतुकाने विचारायचे, असं म्हटले का त्या उपनिषदामध्ये, काय काय म्हटलेलं आहे ते समजून घ्यायचे. ते म्हणायचे मी तर हे काही वाचलेलं नाही, पण उपनिषद याच्यापेक्षा वेगळं सांगू शकणार नाही. ती एकच असते अव्यवसायात्मिका बुद्धी. ती मात्र व्यवसायात्मिका बुद्धी एकेव गुरुनंदन बहुशाखानी अनंताश्च बुद्धयो तो व्यवसायिना. अशुद्ध बुद्धी जी असते त्याला मात्र अनेक शाखा अनेक प्रकारे ती निर्णय घेऊ शकते. मग अशा वेळेला याची बुद्धी ते सांगते ते आणि कोणाची बुद्धी ते सांगते ते आणि कोणाची अशा हजार प्रकारच्या बुद्धी होती. अशा वेळेला तस्मात शास्त्र प्रमाण ते कार्य कार्य व्यवस्थित शास्त्र जे सांगतं ती बुद्धी आपण स्वीकारायची. पण बुद्धीच्या या कार्यावरून बुद्धीही लक्षात येतो, तसंच चित्ताचं देखील आहे. आणि चित्ताचं कार्य काय प्रकारात चालतं, पंचदशिका म्हणतात की चित्तम चित्त विचार या तकार रहितम यदा तकार तू विषयाचा. खरं म्हणजे चित्त म्हणजे चैतन्यच, पण अजून एक प त्याला जोडला गेला तेव्हा ते विषयामध्ये रममाण झालं. म्हणून खरं चैतन्यच, पण ते ज्याचं चिंतन करतं
तर ते पंचमेघ विषय ज्ञानेंद्रियांचे अथवा कर्मेंद्रियांचे असे असल्यामुळं चित्त सतत विषयांचं चिंतन करत राहत. आणि भगवंत जे म्हणतात अनन्या चिंतयंतो मा, अनन्य होऊन जो माझं चिंतन करतो, तर हे काही विशेष शब्द आहेत असं समजायचं कारण नाही. कारण चित्त जेव्हा चिंतन करतं तेव्हा ते ज्या विषयाचं चिंतन करतं त्याच्याशी आनंदच झालेला असतो. या शब्दांचं आपल्याला विशेष वाटतं की परमात्म्याशी ते अनन्य कसं होऊ शकेल, ज्या प्रकारे ते विषयांशी अनन्य होतं आपल्याला अनुभव आहे. आपण जेव्हा विषयांचं चिंतन करतो तेव्हा ते कसं अनन्य होऊन जातो त्या विषयांशी, चित्ताचा तो गुणधर्मच आहे. ज्या गोष्टीचं चित्त चिंतन करत राहील त्या गोष्टीशी चित्त अनन्य होऊन जात. खाण्याच्या पदार्थांचं जर चिंतन करत असेल एखादा, खाण्याचं दुर्भिक्ष असेल असा, तर त्या गोष्टींमध्ये तो रममाण होऊन जातो, त्याच्याशी जणू एकरूप होऊन गेलेला असतो. आणि तसं सर्व प्रकारच्या विषयांच्या संदर्भात तो त्याच्याशी एकरूप होऊन जातो. इतका एकरूप होऊन जातो की जणू प्रत्यक्ष भोगत नसताना तो जितकी साधर्म्य एकरूपता त्यांनी पावलेलं असेल तितकं तो एकरूपता अनुभव. हा सर्व चित्ताचा गुणधर्म, तोच गुणधर्म परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी वापरायचा आहे असं भगवंत सांगतात. अनन्याश चिंतयंतो मा. एक कादंबरी एक अँड मर्सी, मृत्यू आणि क्षमा अशा प्रकारे त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं होतं. एका कैद्याने त्याला फाशीची शिक्षा झालेली होती, तर त्यांनी असं म्हटलेलं होतं की विद्यार्थी दशेमध्ये असताना रोज कुठली तरी अमेरिकेतली अशी ही गोष्ट आहे की तो रोज पाहत होता समोरच्या खिडकीतून की समोर बंगल्यात राहणारी जवळपास वृद्धदशेला अशी आलेली झगझगीत कपडे घालणारी मोत्यांचे दागिने घालणारी अशी ही स्त्री अनेकांना कर्जाऊ पैसे देते. छोटे मोठे लोक तिच्याकडे येतात आणि जातात अशी वर्दळ तर चालू होती. आणि मग त्याला बघून कुतूहल होतं की लोक काय एवढे विचारते येतात. कधीतरी तिथे उभा राहिला की मग त्याला समजायचं की कोणीतरी एखादी विधवा स्त्री आलेली आहे, तिच्या नवऱ्याने कर्ज घेतलेला असतं आणि माफ करा, काहीतरी सूट द्या, सवलत द्या असं करून ती विनवणी करत असे. आणि ही दया शून्य अशी ही स्त्री तिला हजून लावत असे. कधी कधी तो पाहायचा की तिचे नोकर चाकर अशा मंडळीच्या घरात सामान किंवा मौल्यवान वस्तू आणून त्या घरामध्ये ठेवत आहे, तेव्हा त्या लोकांचा आक्रोश तो पाहत असे. अशी त्याच्या कॉलेजची दोन चार वर्ष तो तिथं समोर उभा राहून हे सर्व पाहत असे. आणि पुढे पुढे नकळत त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या जायला लागल्या की या म्हातारीला कोणी मारत का नाही असं त्याला वाटायला लागलं. एवढी निर्दय अशी ही स्त्री हिला जगण्याचा अधिकार काय आहे, एवढ्या लोकांना हे अशा प्रकारे त्रास देते. आणि मग एकदा त्याची स्वतःचीच फी भरायची होती पण पैसे येत नव्हते, वडिलांकडून जे पैसे यायचे होते ते पैसे येत नव्हते. अशा परिस्थितीत आता काय करायचं या संकटात तो सापडलेला होता. मित्रांकडं एवढे पैसे देणे एवढे पैसे नव्हते, फॉर्मचे पैसे भरायचे होते, त्याच्यावर त्याची परीक्षा अवलंबून होती. आणि मग आपोआप त्याची पावलं त्या बंगल्याकडे वळली. तो त्या बाई त्यांना भेटला, वरांड्यामध्येच त्या बाई भेटल्या, आपल्या दालनामध्ये त्याला घेऊन गेल्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी अशी अशी अडचण आहे, माझे पैसे आले की मी तुला परत देईन. तर त्या म्हणाल्या की ठेवण्यासाठी काय आणलेलं आहे. तेव्हा त्याने हातातलं रिस्ट वॉच, कोणी श्रीमंत होता तर ते रिस्ट वॉच पाठवून त्यांना दिलं. त्या म्हाताऱ्या झालेल्या दृष्टी आधू झालेली अशी ती बाई खिडकीपाशी पाहायला गेल्या की ते घड्याळ आहेतच कसं उजेडात पाहावं म्हणून. तेवढ्यात त्याच्या डोक्यामध्ये तो विचार आला की या बाईंना कोणी मारत कसं नाही. आणि घड्याळ त्या बाई पाहत असताना यांनी जाऊन त्यांची मान धरली आणि आवरून जाईल. हे सर्व कशामुळे झालं? तो म्हणतो जो रोज विचार मी करत होतो की कोणी हिला मारायला पाहिजे, हिला कोणी मारत का नाही, आणि मग शेवटी एक वेळ अशी आली की मीच तिला मारी. अनन्य होणं विचारांशी ही गोष्ट नेहमीची आहे, त्याच्यामध्ये अवघड अशक्य काही नाही. फक्त आपली अनन्यता खूप वेगळ्या मार्गाने धावत असते, खूप वेगळ्या प्रकारात जात असते, क्वचित ती कुठल्या तरी कल्पनेमध्ये रमत असेल, क्वचित कुठल्या तरी भोगांमध्ये रमत असेल, किंवा क्वचित कुठल्या तरी मागच्या विचारांमध्ये रमत असेल. भगवंत म्हणतात की अनन्याश चिंतयंतो माम ये जनाहा परियुपासते. चिंतन तर आहे, ते चिंतन अनन्यतेने करायचं आहे, पण चिंतन हे अनन्यतेने घडतं. नंतर चिंतन ही पहिली साधना वेदांतामध्ये सांगितली. कोणतीही साधना सांगण्याच्या आधी तत्व पदार्थ चिंतन ही वेदांताने सांगितलेली पहिली साधना आहे. सद्गुरु जो उपदेश करतात की तत्व असी तेच तू आहेस, तर ते तत् म्हणजे काय याचं चिंतन करायचं. तो परमात्मा आहे कसा? सकळ ना निष्करू, अक्रिय ना क्रियाशील, पुरुष ना स्थूळ निर्गुणपणे, आनंदू ना निरानंदू, एक ना विविधू, मुक्त ना बद्धू, आत्मपणे चिंतन करायचे. तेच एक तत्व या विश्वाच्या आरंभी होत. कशा रीतीने असेल? मग त्याच तत्वापासून सर्व विश्व निर्माण झालं, पण त्या तत्वाचा पार आला नाही. ते कसं जन्म मरण रहित आहे, ते कसं निरवयव आहे, असं चिंतन करायचं. तसंच तत् हे जे स्वरूप आहे, तर ते स्वरूप मी कसं आहे, मी देह आहे की मन आहे की बुद्धी आहे, की देह मन बुद्धीच्या पलीकडं असं काही एखादं तत्व आहे. जसं समर्थ म्हणतात की देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्मक आहे. जी वस्तू देहाच्या आतीत आहे आहे, तर ती वस्तू ही परमात्मा आहे असं तू पहा, चिंतन कर. देह संग हा नस आहे तुझं विदेहासी, तू विदेही आहेस खरा, देह संग हा तुला शोभत नाही, सहन व्हायला नको, तू देह मन आणि बुद्धीच्या पलीकडचा आहेस असं समर्थ म्हणतात. कसा मी पलीकडचा आहे? आचार्य म्हणतात, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्र न तीर्थम न वेदा न यज्ञा अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कसा मी तो असू शकेन? चिंतन करायचं. मी मन का नाही? मी देह का नाही? देह जर मी असेल तर मग मृत्यू समयी जातो तो कोण? देह जर असेल मग तो माणूस गेला म्हणजे गेला कोण? याचा अर्थ शुद्ध जाणीव नावाची एक वस्तू आहे, आणि ती वस्तू आहे तेच हे देहाच्या अतीत असणार स्वरूप. यत वाचान अभ्युदितम येन वाक अभ्युद्यते. उपनिषद कसं म्हणतात? यत चक्षुषा न पश्यती येन चक्षुषी पश्यती तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रम् शृणम् तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते. जे कानाने ऐकलं जात नाही, कितीही सांगितलं तरी परमात्म्याविषयी ऐकलं जात नाही, पण जे तत्व आत आहे म्हणून कान ऐकू शकतात ते. जे वाणीने बोललं जात नाही पण ज्याच्या योगाने वाणी बोलू शकते ते. या मनसा न म्हणते येणं आपलं मनोमतम. ज्याचं मनाने चिंतन केलं जात नाही, जाऊ शकत नाही, पण ज्या तत्वामुळं मन चिंतन करायला समर्थ होतो ते तत्व तर मीच आहे. म्हणून तर तूच परमात्मा आहेस असं सांगितलं जातं. अशा प्रकारे चिंतन करणं, चिंतन आहे, तत्रूपता. पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाच देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार आहे का चंचल करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश त्याचा तोच आपण असं ठाव की नाही जर मी जड आहे असं म्हटलं तर मग पदार्थ मने काया वाचा हा जर मी असेल याच्या पलीकडे माझं स्वरूप नसेल तर मी हा अवघाच देवाचा तर मग हे सर्व देवाचं आहे अशा प्रकारे जड आत्मनिवेदनाचा विचार होऊ शकतो आवची नाही चंचळाचा तेथे आधी आपणचा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेकायचा अशा प्रकारे चिंतन आपण करू शकतो चित्ती बैसले चिंतन नारायण नारायण ज्या ज्या पद्धतीचं आपण चिंतन करू त्याला त्याला आपण जाऊन प्राप्त होतो एकदा असं झालं की एक गृहस्थ एका मानसोपचार तज्ञाकडे गेले आणि ते त्यांना म्हणायला लागले की मला सारखं असं अशी भावना होते की आपण कोणावर तरी भुंकावं कुत्राहून आपण कोणावर तरी भुंकावं अशी सारखी मला भावना होते तर ते म्हणाले की कधीपासून अशी भावना तुम्हाला होते तर ते म्हणाले पिलू असल्यापासून चिंतनच असं त्या चिंतनाचा तर दुसरं काही बसतच नाही मी जेव्हापासून पिल्लू होतो तेव्हापासूनच मला असं वाटतं की आपण भो भो करून भूकता या चिंतनानेच ही अनन्यता अशी प्राप्त होते एकदा असं सांगतात की एक सद्गुरू शिष्याला सांगून गेले की तोच मी आहे असं चिंतन कर तर तो शिष्य सद्गुरूंना म्हणायला लागला की काही केल्या मला हे चिंतन करता येत नाही का नाही तुला अशा प्रकारे चिंतन करताय तर माझी म्हैस आहे आणि माझं म्हशीवर फार प्रेम आहे आणि मला सतत ती म्हैसच दिसत असते तर ते मौजेनी त्याला म्हणाले म्हणजे कधी कधी असं होतं की तो प्रथम उपदेश नसतो पण ते म्हणाले की मग मै म्हैसा म्हणून असं चिंतन करत राहा एखाद्याला कंटाळून म्हटले असतील नाईलाजाने म्हटले असतील त्याच्या बुद्धीची कीर येऊन म्हटले असतील आणि मग ते निघून गेले काही इतके काळानंतर ते परत आले आणि त्यांनी पाहिलं की आपला शिष्य कुठं आहे काय आहे तर तो घरात बसलेला आहे त्यांनी हात मारली त्याला तर त्यांनी हो दिली म्हणाले बाहेर ये तर म्हणे कसा बाहेर येऊ कसा बाहेर येऊ म्हणजे बाहेर ये म्हणाले दरवाजातून बाहेर ये म्हणे माझी एवढी मोठी शिंग अडकील ना दरवाजाला जर आपण चिंतन करत असू तर त्या चिंतनाशी आपण एकरूप होऊन जातो इतके एकरूप होऊन जातो की जणू आपण तेच होऊन जातो मग तोच तर उपाय भगवंत आपल्याला सांगतात की अनन्यास चिंतयंतो मा ये जना हा पर्युपास अनन्य होऊन जे माझं चिंतन करतात फक्त प्रश्न असा आहे की ती गोडी कशी लागायची म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या बाबत ती गोडी लागणं एक वेळ सोपं आहे पण तोच मी आहे या रटाळ गोष्टीकडं कसलाच अनुभव नाही काही नाही आपल्याला समजा चहा पिण्याची आवड असेल एक कपभर चहा प्यायला गरम गरम की काम झालं आपल्याला आनंद होऊन जातो तोच मी आहे तोच मी आहे त्याचं स्वरूप माहीत नाही माझं स्वरूप माहीत नाही तोच मी आहे याच्यात आनंद घ्यायचा कसा म्हणून तर बुद्धी वापरायला शिकवतात बुद्धी वापरायला सांगतात की तू थोडी बुद्धी चालव ना तू समजून घे देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाच अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे देवपद निर्गुण कसं आहे त्या देवपदाशी अनन्य होण्यासाठी तुम्ही खरा निर्गुण कसा आहे हे समजून घे जर तू समजून घेतलंस तर अनन्य होणं तुलाही सोपं आहे अगदीच बुद्धी वापरायची नाही असं करायला नको एक मित्र कुठं साईट सीनला गेलेला होता तिथं एका उत्तम तगड्या अशा घोडा घोड्यावर बसून त्यांनी आपला फोटो काढून घेतला आणि मग परत आल्यानंतर आपल्याला मित्राला दाखवायला लागलो की आपण कसा चांगला फोटो माझा आलेला आहे. तर तो म्हणतो तो फोटो चांगला आहे खरा आहे, पण तो वर बसलेला कोण आहे? आपली बुद्धी, आपल्या बुद्धीची कुवत किती असेल काही सांगता येत नाही. पण काही एक बुद्धीची कुवत असणं परमार्थाकरता आवश्यक आहे, तरच अनन्य होऊन चिंतन घडेल. नाहीतर मग तेवढी बुद्धीची कुवत नसेल तर चिंतन घडेलच, पण मग विषयांशी आपण अनन्य होऊन जाऊ. आपल्याला जर कळेल हे विषय म्हणजे खरं सुख देणारे नाही अशा अंगाने चिंतन करावं. आचार्य म्हणतात की नाही, भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढ मते प्राप्ते सन्निहिते मरणे. मरण जवळ येत आहे याच तरी स्मरण कर. नाही नाही रक्षती डुकरी करणे कसलं पाठांतर, कसल्या आपल्या रमून राहण्यासारख्या गोष्टी याचं फारसं काम नाहीये असं जसं ते म्हणतात. आपण जर अशा प्रकाराने आपली क्षमता वाढवली, थोडीफार बुद्धीची क्षमता वाढवायला पाहिजे, नाहीतर काय बोर मारलं. तुझ्या फायद्याकरता काहीतरी सांगतोय तर काय बोर मारलं त्यांनी. बोर मारलं म्हणजे काय? ती गाणी ऐकत बस. त्या गाणी ऐकून ऐकून म्हातारी झालेली मंडळी त्यांना जाऊन विचार की काय फायदा आहे, याच्यात काय फायदा आहे. ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन विचार. थोडीशी तरी बुद्धी चालव. जर बुद्धी चालवली तर लक्षात येत. चिंतन करण्याचा जसा हा एक मार्ग आहे, तसंच चिंतन करण्याचा दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे ध्यानाला वश. पण ध्यान आणि चिंतन हे वेगळे आहे असं सांगितलं जातं. अनन्य होऊन जे चिंतन करायचं आहे ते अनन्य होऊन चिंतन म्हणून नाहीच झाल्यावर सहज घडतं, मग अनन्यता प्राप्त होते. नाथांनी तर चिंतन याची व्याख्या करत असताना कसल्याही प्रकारचा विचार न करणं म्हणजे चिंतन असं म्हटलेलं आहे. आणि हा नववा अध्याय आपण पाहतो. भगवंतांचं जे स्वरूप सांगितलं भगवंतांनी, मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना, मत हा सर्व भूतानी नच अहम तेष्वस्थिता नच मत्स्थानी भूतानी पश्य मे योगमेश्वर. याचं व्याख्यान करताना ज्ञानेश्वर महाराज अहुसा प्रकृती पहिलीकडील पाहू तरी कल्पने वीण लागत की पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो जे सर्व मी म्हणवनी असं सांगतात. आमचा जो प्रकृतीच्या पलीकडचा भाव आहे तो जर पाहायचा असेल तर तो कल्पनेशिवाय पाहायला लागतो. आपल्याला कल्पनेही पाहायची सवय आहे. आपल्याला आठवत असेल आपण जवळपास 1.5 महिना 4-5-6 सोमवार हे सर्व समजवून घेतो की कल्पनेशिवाय पाहायचंच असं. मन नाहीसं झालेलं असताना, बुद्धी थांबलेली असताना, मन थांबलेलं असताना, देहभाव विवर्जित झालेला असताना, ज्याच्या अधिष्ठानावर देह मन आणि बुद्धी समान होते आहे ती शुद्ध जाणीव शक्ती तशीच असते. माझ्या अधिष्ठानावर ज्या वृत्ती भासत होत्या त्या वृत्ती नाहीशा झाल्यावर, म्हणजे एक विचार आला संपला, दुसरा विचार आला काही वेळ चालला संपला, मी प्रतिसाद देत नाही, मी साक्षीत्वाने पाहतो आहे, अशा वेळेला जो वेगळेपणाने पाहणारा आहे द्रष्टा आहे तो जो द्रष्टा एक एक विचार संपत असताना आणि नवीन विचार निर्माण होत असताना त्याच्या असं लक्षात येतं की ज्या ठिकाणी पहिला विचार संपतो नेमका तिथूनच दुसरा विचार निर्माण होतो असं घडत नाहीये. तर पहिला विचार किंवा पहिली वृत्ती जिथं संपते तिथून 1-2-3 क्षण निघून जातात आणि मग पुढची वृत्ती उठते. हे जे मधले 2-3 क्षण आहेत वृत्तीशिवाय असलेले हे हळूहळू वाढत जातात. 2-4 क्षणांचे 2-4 सेकंद एवढे मोठे होतात, हळूहळू 10-20 सेकंद एवढे मोठे होतात की एक वृत्ती संपली आणि दुसरी वृत्तीच उठलेली नाही. या दरम्यान मनाचं अमन झालेलं असतं. तिथं मन मनपणाने शिल्लक नसतं, तिथं काहीच शिल्लक नसतं. पण मनाचे व्यापार निहाळणारा जो द्रष्टा आहे, मी आहे, तो तिथे असतो. अशा रीतीने शुद्ध मीच्या समोर कोणताही विचार नसताना जेव्हा ही अशी अवस्था तुलनेने खूप दीर्घ होते, तेव्हा जो द्रष्टा आहे म्हणजे मी आहे स्वतः शुद्ध स्वरूपात, जाणीव स्वरूपात, तर ती जाणीव शक्ती आपल्या स्वतःला जाणून पुरते. याला आत्मदर्शन असं म्हणतात, याला सेल्फ रिअलायझेशन असं म्हणतात. त्यावेळेला परमात्म्याशी आपण अनन्य होऊन जातो. म्हणून अनन्यास चिंतयंतो मा ये जनाः पर्युपासते, जसं चिंतन करावं, चिंतन करावं अशा प्रकारे तसंच ध्यानही करावं. ध्यान करणं म्हणजे अनन्यता. ध्यानाने आपण परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. नामस्मरण करताना देखील आपण परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. नाम घेणारा मी सच्चिदानंद आहे या उदाहरणीत नावाला बसाव. मी सच्चिदानंद स्वरूपच आहे. ज्याचं नाम आहे तो राम कृष्ण हरी दत्त शिव हेही सच्चिदानंद आहे. ही परमात्म्याचीच नामं आहेत. त्यामुळं नाम घ्यायला बसलेला मी सच्चिदानंद, ज्याचं नाम घेतो तो सच्चिदानंद, आणि नाम परत ब्रह्मवेला आहे. म्हणून एक जरी नाम घेतलं शांतपणाने हे सर्व लक्षात ठेवून डोळे मिटून श्रीराम आणि बसून राहिला त्या भावामध्ये की अनन्यता दुसरं काय. अशी अनन्यता नामानी सहज येत राहते. राम रंगी रंगे मन, कैची भूक कैची तहान, कैसा आहे देह भाव मुळे दिसता आधी भाव, कैची आधी कैची व्याधी अवघी संपली उपाधी, नित्य निवांत निर्भर स्वामी झाला राममय. आनंद होऊन परमात्म्याशी एकरूप होणं हे सोपं आहे, अवघड काही नाही. आनंद होऊन जर विषयांशी आपण एकरूप होतो तर परमात्म्याशी का न एकरूप होणार, सहज एकरूप होतो. जर भोगाचं चिंतन करत असताना आपण अगदी रमून जातो त्याच्यामध्ये, ती शक्ती फक्त वापरायची परमात्म्याचं चिंतन करता. फक्त हे चिंतन करत असताना आपल्या ठिकाणी विवेकाने समजून घ्यायचं की त्याचं स्वरूप आणि माझं स्वरूप एक आहे, मग त्याची अनुभूती घ्यायची. प्रत्यक्षत अनन्यता साधून त्याची अनुभूती घ्यायची. त्याची अनुभूती ही अशक्य कोटीतली गोष्ट नाही. अनन्यास चिंतयंतो मा ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अशा रीतीने परमात्म्याशी अनन्यता एकदा साधली. आता कुठे भावे मन तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला अवधार आलाचे आनंद. कसे शब्द येतात ना. अनन्य होण्याचा फायदा काय परमात्म्याशी. आनंद होण्याचा फायदा हाच की आपण आनंद स्वरूप होऊन जातो. जो मी पापी अल्पशक्तीचा अल्पज्ञ अशा प्रकारचा भाव ओढून घेतलेला असतो, मी जीव माझं बंधन, मला जन्म मरण आहे, मी काही पाप पुण्य केलेलं आहे त्याची फळं मी भोगणार आहे, त्यामुळे मी पुन्हा येणार आणि जाणार असा आहे, हा सर्व भाव अनन्य झाल्यानंतर नाहीसा होऊन जातो. आपण एकरूप होऊन जातो. आता या परते उरले नाही काही, देहीची विदेही होती ठेवले. अमुचे आम्ही देव, अमुचे आम्ही भक्त, अमुचे आम्ही मुक्त एक विध, अमुचे आम्ही ज्ञान, अमुचे आम्ही ध्यान, सोहम रश्मी खून हाता आली, ज्ञान देव म्हणे निर्गुण निरंजन. कशा बोधावर आपण जातो, जर अनन्य झालो तर त्याच्यासारखं सुख नाही. माझे वाचे गोड नाम विठो वाचे, तुम्ही ऐकावे गान माझ्या विठ्ठलाचे गुणगान, मना तेथे धाव घेई राही विठो वाचे पाय. आपण आपल्या इंद्रियांना बजवावं, हळूहळू वळण लावावं. एकदम वळण लागणार नाही. समजा आपण आता तरुण आहोत, सहज विषयांकडे धाव असेल असू दे, खूप काही गैर आहे असं नाही, सहज भाव आहे, तो भाव हळूहळू वळवावा. त्याच्यामध्ये काही खूप मोठं आपल्याकडून चूक घडतीय असंही नको मानायला, पण जे घडतं आहे त्याच्यापेक्षा उत्तम जीवन जगणं शक्य आहे असं म्हणून हळूहळू मानत मानत घालावे मुळाकडे, असं जसं समर्थ म्हणतात तसं मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे, तसं या इंद्रियांसारखं करता करता हळूहळू या इंद्रियांवर विजय मिळवावा. तुला पाहावं वाटतं ना पहा, बाकीचं सगळं पहा, रोज उठल्यावर पेपर पाहशील पहा. आधी थोडासा ध्यानालाच म्हणजे झालं. प्रात स्मरामि हृदी संस्फुरद आत्मतत्व सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत स्वप्न जागर सुषुप्त मवैति नित्यम तत् ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संधा. आठवण कर आपल्या स्वरूपाची आणि मग मिसळ थोडासा. जेव्हा वाटेल खूप मिसळलो, दुपारी पुन्हा थोडा वेळ नाम घे, पुन्हा मिसळ, काही हरकत नाही. तुला मी जे जीवन दिलंय ते काय डोळे मिटून आणि नाक भरून बसायला दिलंय असं समजू नकोस. परमार्थ म्हणजे काय असा अर्थ नाहीये. परमार्थी माणसाने सरस जीवन जगायचं असंच अपेक्षित आहे. ज्या ज्या इंद्रियाचं जो जो भोग तो तो कधी यथा सांग, ईश्वराचे केले जग मोडिता उभेना असं समर्थ म्हणतात. पण फक्त त्याच्यातच राहू नकोस म्हणजे झालं. प्रपंच सुखे करावा तरी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा हे बरे नव्हे असं समर्थ म्हणतात. असं थोडस थोडस लक्षात ठेवून जर चालत राहिला तर हळूहळू करून शिकशील. अनन्यास चिंतयंतो मा ये जना परिउपासते तेषा नित्याभियुक्ताना. अशा नित्य एकरूप झालेल्या अशांचा योगक्षेम वहाम्यहम, त्यांचा योग आणि त्यांचा क्षेम हे सर्व मी सांगणार असं भगवंत म्हणणार. ते मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणून म्हटलं योगक्षेम वहाम्यहम ते काय जे दाखवलेलं आहे ते जी न मिळणारी गोष्ट आहे अशी गोष्ट मिळणं याला योग असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. योग कशाला म्हणतात तर अप्राप्त वस्तू प्राप्त झाली म्हणजे त्याला योग झाला असं म्हटलं जात. आणि ती वस्तू सुरक्षित राहणं त्याचं संरक्षण होणं याला क्षेम असं म्हटलं जात. जर अनन्य भावाने चिंतन केलं तर आत्मबोधाचा योग आणि तो बोध टिकाऊ राहणं अशा रीतीने त्या बोधाचा क्षेम हे सांभाळलं जात असं भगवंत सांगतो. योग या शब्दाचे तसे अनेक अर्थ आहेत, पण योग याचा अर्थ प्राप्ती, योग याचा अर्थ साधना. आपण पाहतो ना भक्ती योगो नाम, तिच्या अंगानी योग, ध्यान योगो नाम षष्ठ ध्याया, ध्यानाच्या अंगानी साधना. अशा रीतीने योग या शब्दाचा अर्थ साधना असा देखील आहे. योग या शब्दाचा अर्थ ईश्वर दर्शन असाही आहे. योग याचा अर्थ 127 रुपये आणि 50 पैसे दरमहा भरल्यानंतर 15 वर्षांनी इतके इतके पैसे घेतील असं देखील अलीकडे अलीकडे आहे. हे मिळते तुम्हाला. आणि जर तुम्ही अलीकडेच गेला, अलीकडच्याच काळामध्ये जर तुम्ही गेला तर तुमच्या कुटुंबियांना तो योग प्राप्त होईल, मग पूर्ण रकमेचा योग प्राप्त होईल आणि तो सुरक्षित असेल. म्हणजे आम्ही त्याची हमी घेतो की आम्ही ते देऊ, त्यामुळे मग तो योगक्षेम देखील असेल. मात्र ज्ञानेश्वर महाराजांनीही हे योग आणि क्षेम याचे जे अर्थ केलेले आहेत आपली वेळ संपली. या वेळेशी माझं थोडस पटत नाही असं. योग आणि क्षेम हे जे दोन शब्द आहेत, हे दोन शब्द लोकमान्यांनी याचा खूप मोठा ओहापोह केलेला आहे. सामान्यत योग याचा अर्थ संसारामध्ये सर्व रीतीने आपण सुस्थित राहणं आणि क्षेम म्हणजे तू ती सुस्थिती सांभाळेल. हा जो योग आणि क्षेम याचा सर्वसामान्य अर्थ आहे, त्याच्यापेक्षा लोकमान्य असं म्हणतात की जे अनन्य होऊन गेलेले आहे परमेश्वराशी, तर त्यांचा योग आणि क्षेम परमात्मा चालवतो याचा अर्थ असा की ते कर्म करत असताना स्वतः करता कर्म न करणारे असल्यामुळं, सर्व भूत हित रता असे ते असल्यामुळं, असे होऊन ते वर्तन करत असल्यामुळं त्यांचं जे हे वर्तन आहे त्या वर्तनाने त्यांचं सामान्य जीवनाचा जो योग आणि क्षेम आहे तो समाज पाहून घेतो. त्याच्याकरता त्यांना विशेष स्वतःला काही करायला लागतं असं देखील होत नाही. जर ते इच्छा धरतील तर समाज देखील पाहून घेत. याचं कारण परमात्म्याशी जी एकरूपता त्यांनी साधलेली असते त्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाकरता परमात्म्याशी एकरूपता साधली हे अंतरंग लक्षण झालं. पण त्याचं जर बहिरंग लक्षण काही असेल तर तो सर्व भूतमात्रांच्या हिताकरता धावणारा असला पाहिजे, तो उत्तम कर्मयोगी असला पाहिजे, सेवेचं तत्व त्यांनी अंगी मुरवलेलं असलं पाहिजे, बाणवलेलं असलं पाहिजे. असं ज्याचं असेल त्याची समाज काळजी घेईल, समाजाच्या रूपाने कोणतं त्याची काळजी घेईल असा लोकमान्य अर्थ करतात. अनन्यास चिंतयंतो माम ये जनाहा तर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. ज्ञानेश्वर महाराज याच्यावर काय म्हणतात ते आपण पुढच्या वेळेला बघू. हरी ओम. पण पुढच्या वेळेला म्हणजे आता पुढच्या सोमवारी नाही, याचं कारण गणेश भक्तांकरता आपण पुढचा सोमवार बहाल करून टाकलेला आहे. तो एकूण पितू भक्तीचा डांगोरा असं तुकार महाराजांनी म्हटलंय, त्या भक्तीचा डांगोरा सर्वत्र आता पिटला जाईल. यावेळेला तर गणपती 10 दिवसांच्या ऐवजी अशी कल्पना आहे की कठीण गोष्ट होऊन बसते. त्याची वेळ 8:30 आहे आपण लक्षात ठेवा, 8:30 ते 9:30 असे आपण येणार आहोत. त्याची तारीख काय आहे? 7 तारखेला 7 भक्तींकरला आता आपण इथं एकत्र येणार आहोत. म्हणजे 15 दिवसांनी आपण आता इथं येणार आहोत. सत्संग प्रश्नोत्तराकरता आपला जो पहिल्या शुक्रवारी आपण सत्संगाचा कार्यक्रम ठेवत होतो प्रश्न उत्तरांचा, तो आता आपण सोमवारी ठेवलेला, त्यामुळं 7 तारखेच्या सोमवारी प्रश्नोत्तर येतील. तेव्हा आपण यावं याच्यावर काय काय आपल्याला वाटत असेल, आपण शंका विचाराव्या, कारणाच्या आपल्याला जे आपले प्रश्न असतील ते आपण अवश्य देऊ विचारावे आणि आपण त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याच्यानंतर साधनचा 14 तारखेला मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात. त्यामुळे आता हे ज्ञानेश्वरीचं प्रवचन, मुख्य प्रवचन 14 तारखेला, त्याच्या अलीकडं म्हणजे पुढच्या सोमवारी सुट्टी आहे आणि त्याच्या पुढच्या सोमवारी आपण संकल्प प्रश्नोत्तराकरता घेऊन येणार. Thank you.